आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने प्रारंभ. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 6,486.20 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर. राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असून सरकार केवळ घोषणाबाजीच करत आहे अशी काँग्रेसची टीका. आणि जागतिक वन्यजीव संरक्षण दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम. प्रधानमंत्र्यांची गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने आजपासून मुंबईत प्रारंभ झाला. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य सरकार कार्यरत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी अभिभाषणात केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात राज्याचं 14% अधिक योगदान असून थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती आहे असं ते म्हणाले. दावोसमध्ये झालेल्या 15 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सामंजस्य कराराचा उल्लेख करून ते म्हणाले की यातून 15 लाख रोजगार निर्मिती शक्य आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी 5,000 कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्याची राज्य सरकारची योजना आहे. उद्योगांसाठी 3,500 एकर औद्योगिक भूखंड वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल राज्यपालांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. राज्य सरकार या अंतर्गत उत्कृष्टता केंद्र आणि अनुवाद प्रबोधिनी स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल ते म्हणाले.
आवर गव्हर्नमेंट इज कमिटेड टू रिसॉल्व द महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर डिस्प्यूट.
यासाठी सर्वोच्च न्यायालयात सरकारने तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती केली आहे. सीमा भागात राहणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांच्या भल्यासाठी राज्य सरकार शैक्षणिक, वैद्यकीय तसंच इतर कल्याणकारी योजना राबवत आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 1,32,000 अधिक युवकांनी प्रशिक्षण घेतलं आहे. चालू आर्थिक वर्षात 10 लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचं ध्येय आहे. पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्यातून 19,000 जास्त उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. शक्तीपीठ महामार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच आर्थिक विकासाला गती मिळेल. हा महामार्ग बांधताना सर्वांना विश्वासात घेऊ असं राज्यपाल म्हणाले. राज्यात सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं 1 एप्रिलपासून 3 वर्षांसाठी नवं महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय PM E-बस सेवा योजनेतून 20 महापालिकांना सुमारे 1,300 E-बस मंजूर झाल्याचं राज्यपाल म्हणाले. येत्या 5 वर्षात 10 लाख सौर पंप पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातले 3,12,000 लावले गेल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 14 लाखांहून अधिक घरं बांधली गेली असून दुसऱ्या टप्प्यात 18 लाखांपेक्षा अधिक घरं बांधण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे राज्यात 95 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. याशिवाय 87 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळालं आहे. चालू आर्थिक वर्षात 74,000 कोटी रुपयांहून अधिक पीक कर्ज वितरित करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी 55,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित झाल्याची माहिती राज्यपालांनी दिली. किमान आधारभूत किमतीवर यंदाच्या हंगामात 562 खरेदी केंद्रांवरून 11 लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक सोयाबीन, 7 लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक तांदूळ आणि 171 मेट्रिक टन धानाची खरेदी झाल्याचं ते म्हणाले. लखपती दीदी योजनेअंतर्गत 17 लाख महिलांचं उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक झालं आहे. चालू आर्थिक वर्षात 26 लाख महिलांना याचा लाभ देण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे. वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाणार आहे. महाराष्ट्र पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन संस्था तसंच इतर 7 शासकीय महाविद्यालयं या अंतर्गत काम करणार आहेत अशी माहिती राज्यपालांनी दिली. मिशन लक्षवेद अंतर्गत ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यातल्या खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी राज्यस्तरावर 6 आणि विभागस्तरावर 37 क्रीडा उत्कृष्टता केंद्र सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 6,486.20 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आज दोन्ही सभागृहात सादर केल्या. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्या मांडल्या. त्यात सर्वाधिक 3,000 कोटी रुपयांहून अधिक मागण्या ग्रामविकास विभागाच्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 4,500 कोटी आणि मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजनेसाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद यात आहे. या मागण्यांवर 6 आणि 7 मार्च रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका सदस्य म्हणून योगेश सागर, बबनराव लोणीकर, दिलीप बनकर, सुनील राऊत, अमित झनक यांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ मनमोहन सिंग तसंच प्रदीप जाधव नाईक, मुकुंदराव मानकर, उपेंद्र शेंडे, तुकाराम बिरकड आदी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून सभागृहाचं कामकाज तहकूब झालं. विधान परिषदेत निरंजन डावखरे, चित्रा वाघ, कृपाल तुमाणे, अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि सुनील शिंदे यांची तालिका सदस्य म्हणून नेमणूक केल्याचं सभापती राम शिंदे यांनी जाहीर केलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकारनं भूमिका मांडावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शोकप्रस्ताव मांडण्यापूर्वी केली. या प्रकरणी न्यायालयानं सुनावणी करून निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यावर राज्यपाल किंवा विधानसभा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर विधान परिषदेत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना तसंच घनश्याम दुबे, नारायण वैद्य, सुभाष चव्हाण या दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मंजूर झाल्यावर विधान परिषदेचं कामकाजही उद्यापर्यंत तहकूब झालं. वेव्ह समिट 2025 अंतर्गत संगीत क्षेत्रासाठी बॅटल ऑफ बँड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रसारभारती आणि सारेगामा यांनी संयुक्तरित्या या स्पर्धेचं आयोजन केलं असून त्यात विविध बँड्सना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 संगीत या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असून सरकार केवळ घोषणाबाजीच करत आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानभवनाच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली. राज्यपालांच्या आजच्या अभिभाषणात एकही नवा मुद्दा नव्हता असं पटोले म्हणाले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, उद्योगधंदे राज्याबाहेर चालले आहेत, शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भाग ओसाड पडत आहे अशी टीका त्यांनी केली.
शेतीवर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात क्रांती व्हायला पाहिजे होती, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक सक्षमता निर्माण व्हायला पाहिजे होती, ते करायला सरकारला अपयश आलेलं आहे का, हा या निमित्तानं प्रश्न निर्माण झालेला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल. मार्च महिन्याचा हप्ता अर्थखात्यातून निधी मिळाल्यानंतर देऊ अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानभवन परिसरात दिली. 2,40,00,000 अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी असल्याचं त्या म्हणाल्या. आज जागतिक वन्यजीव संरक्षण दिवस आहे. पर्यावरण संतुलन, वन्यप्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशानं जागरूकता निर्माण करण्यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज गुजरातमध्ये सासनगीर इथं राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7वी बैठक झाली. या बैठकीत प्रधानमंत्र्यांनी जुनागड इथं वन्यजीवांसाठी राष्ट्रीय संदर्भ केंद्राची पायाभरणी केली. तसंच 16वा आशियाई सिंहगणना अहवाल तसंच मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन कार्यक्रम सॅकॉनचं अनावरण केलं. तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी गीर राष्ट्रीय उद्यानाची सफर केली आणि नंतर वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने प्रारंभ. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 6,486,20,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर. राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असून सरकार केवळ घोषणाबाजीच करत आहे अशी काँग्रेसची टीका. आणि जागतिक वन्यजीव संरक्षण दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम. प्रधानमंत्र्यांची गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. संध्याकाळी 5 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र. नमस्कार.